नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. नांदेड जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले, मृतांची संख्या 5 वर. उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर. सौर ऊर्जा आणि विदा क्षेत्रात 10 सामंजस्य करार, सुमारे 43,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. आणि आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाची घोषणा. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले असून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. स्थानिक पातळीवर जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली असेल तिथे जिल्हाधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
इथे जनावरांचं नुकसान आहे, घराचं नुकसान आहे किंवा दुर्दैवाने डेथ झालेली आहे, त्यांच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच अधिकार दिले आहेत. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे जिल्हाधिकारी त्यांना लगेच मदत करू शकतात, त्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना पुढे पद्धतीनं विड्रॉ करण्याचे अधिकार दिले आहेत, त्यामुळे आता तिथे अडचण नाही आहे. बाकी शेतीच्या संदर्भात पंचनाम्याचे निर्देश दिले आहेत, तिथे नीट पंचनामे करून त्यासंदर्भातली एनडीआरएफ प्रमाणे मदत ही केली जाईल.
दरम्यान मुंबईसह राज्यात आजही अनेक भागात पाऊस सुरू असून हवामान विभागानं मुंबईतल्या नागरिकांना आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई आणि ठाणे शहरातील विविध भागांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रात पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरात 10 लाख एकर शेती पाण्याखाली गेल्याची माहितीही पवार यांनी दिली. नवी मुंबईत पावसाचा जोर कायम असून आज दुपारी 12:30 वाजेपर्यंत 50.93 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातही अनेक भागात पावसाचा जोर कायम आहे. नांदेड जिल्ह्यातल्या हसनाळ इथं आज सकाळी आणखी 2 मृतदेह सापडले. पिराजी म्हैसाजी थोटवे आणि चंद्रकला विठ्ठल शिंदे अशी मृतांची नावं आहेत. जिल्ह्यात पावसाशी निगडीत घटनांमधल्या मृतांचा आकडा आता 5 झाला आहे. मुखेड तालुक्यात मदत कार्य वेगानं सुरू आहे. स्थानिक प्रशासनासोबत भारतीय सैन्यदल आणि एसडीआरएफ मिळून नागरिकांचं स्थलांतर करत आहेत. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरिकांची जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकानं सुखरूप सुटका केली. जिल्ह्यातल्या ईसापूर धरणाचे दरवाजे उघडून पैनगंगा नदीच्या पात्रात प्रतिसेकंद 70,000 दशलक्ष घनमीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. परभणी जिल्ह्यातही अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन तूर तसंच काढणीला आलेल्या मूग उडीद कापूस आदी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. प्रशासनानं या नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानाची दखल घेऊन केंद्र सरकारकडून तातडीने मदत मिळावी यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन याबाबतचं निवेदन त्यांना सादर केलं. दरम्यान बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातील नागापूर धरण ओसंडून वाहत आहे, त्यामुळे परिसरातल्या गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याची मागणी केली. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडधे पाटील, प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेळ आदी उपस्थित होते. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. उपराष्ट्रपतीपदाच्या आगामी निवडणुकीसाठी इंडिया या विरोधी पक्षांच्या आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची आज नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा परिचय करून दिला आणि त्यांची एकमतानं या पदावर निवड करण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आर्थिक धोरण राबवल्यामुळे भारताची प्रतिमा जगभरात उजळल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना त्यांनी याकडे लक्ष वेधलं. ते म्हणाले,
18 साल के बाद में भारत की जो सॉवरेन रेटिंग है वो इम्प्रूव हुई है, आगे बढ़ी है, अपग्रेड हुई है. भारत की अर्थव्यवस्था कितनी लाइव और कितनी एजाइल है, कितनी आगे बढ़ रही है, इसके पीछे इंफ्रास्ट्रक्चर इन्वेस्टमेंट रिफॉर्म्स हर सेक्टर का ध्यान देना, किसानों के लिए हित में काम करना, सेफ्टी नेट बनाना, एक कॉम्प्रिहेंसिव इकोनॉमिक पॉलिसी प्रधानमंत्री जी ने रखी, जिसके कारण आज भारत दुनिया में एक ब्राइट स्पॉट की तरह उभरा।
दरम्यान केंद्रीय मंत्रिमंडळानं आज राजस्थानात कोटा बुंदी इथल्या विमानतळाचा विकास तसंच ओडिशातल्या रस्ते विकास प्रकल्पाला मान्यता दिली। राज्य मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीचीही आज बैठक झाली। पुणे लोणावळा उपनगरीय रेल्वे मार्गावर तिसरी आणि चौथी मार्गिका उभारणं, पुणे मेट्रोच्या बालाजीनगर बिबवेवाडी तसंच स्वारगेट कात्रज स्थानकांची उभारणी, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान 25 किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग उभारणं, मुंबईत मेट्रो मार्गिका हा महत्वाकांक्षी प्रकल्प तसंच नागपूरमध्ये एक नवनगर तयार करण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच रुग्णालयातील गट क संवर्गातील विविध पदांवर 29 दिवस तत्वावर कार्यरत 17 कर्मचाऱ्यांची तात्पुरती सेवा नियमित करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। सौर ऊर्जा आणि विदा क्षेत्रात आज 10 सामंजस्य करार करण्यात आले। या करारांमुळे राज्यात 42,892 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25,892 रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। ते म्हणाले,
याच्यामध्ये जवळपास 43,000 कोटीचे एमओयू झाले आहेत आणि याच्यातलं 28,500 एवढी रोजगार क्षमता निर्माण होणार आहे। याच्यामध्ये सोलर मॅन्युफॅक्चरिंग असेल, डेटा सेंटर असेल, इंटिग्रेटेड स्टील प्लांट असेल, इंडस्ट्रीयल इक्विपमेंट असेल, ग्रीन एनर्जी असेल किंवा जीसीसी असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आणि विदर्भ, मराठवाडा, पुणे, एमएमआर रिजन अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये हे एमओयूज या ठिकाणी झालेले आहेत।
यंदापासून राज्य महोत्सव म्हणून साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरण आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या पार्थिव देहावर आज ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत। पोतदार यांचं काल ठाण्यात निधन झालं। ते 91 वर्षांचे होते। प्राध्यापक म्हणून आपल्या कारकिर्दीला प्रारंभ करणारे पोतदार यांनी सैन्यदलात कॅप्टन म्हणून कर्तव्य बजावत निवृत्ती घेतली। 1980 पासून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। आक्रोश, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है, अर्धसत्य, तेजाब, प्रहार, रंगीला, परिणीता आणि 3 इडियट्स अशा सुमारे 85 चित्रपटांमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या। 95 दूरचित्रवाहिनी मालिका तसंच 26 नाटकांमधूनही पोतदार यांनी काम केलं होतं। निस्वार्थ भावना समोर ठेवत प्रामाणिकपणे धोरणात्मक काम केल्यास सहकार क्षेत्र टिकून राहील असा विश्वास राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केला आहे। छत्रपती संभाजीनगर इथं औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं घेतलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यात बागडे आज बोलत होते। आमदार अब्दुल सत्तार, आमदार अनुराधा चव्हाण, बँकेचे अध्यक्ष अर्जुन गाढे यांच्यासह संचालक आणि अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज घोषणा करण्यात आली। सूर्यकुमार यादव कर्णधार तसंच शुभमन गिल उपकर्णधार असलेल्या या संघात शुभम दुबे, तिलक वर्मा, कुलदीप यादव, हार्दिक पंड्या, हर्षित राणा, अभिषेक शर्मा, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्षदीप सिंग, रिंकू सिंग आणि वरुण चक्रवर्ती यांचा समावेश आहे। निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। आशिया चषक स्पर्धेत T20 स्पर्धेत 14 सप्टेंबर रोजी भारताची पहिली लढत पाकिस्तान विरुद्ध आहे। कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारने नियुक्त केलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर इथं संबंधित कागदपत्रांची तपासणी केली। परवा 21 ऑगस्टला विभागीय आयुक्त कार्यालयात शिंदे समिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठं आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातील रिक्त जागा भरण्याची कारवाई पूर्ण करावी अशी मागणी परभणीचे आमदार डॉ राहुल पाटील यांनी केली आहे। कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांनी पाटील यांच्या नेतृत्वात या मागणीचं निवेदन आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे सादर केलं। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश। नांदेड जिल्ह्यात पुरात वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह सापडले, मृतांची संख्या 5 वर। उपराष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांकडून माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर आणि आशिया चषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाची घोषणा। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी। नमस्कार।